हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणेस्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चतेस्तायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमस्तृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो श्वपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्तृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः कुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। सद्भक्त मिलिंददादांनी लिहिलेल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला आज वाचून दाखवतील।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींच्या प्रवचनांना 1981 सुमारास 60 आसपास वय असलेल्या एक साधिका येऊ लागल्या। अत्यंत साधा वेश, खिडखिडीत परंतु ताड बांधा, घारे डोळे आणि करारी चेहरा। त्यांना कानाने थोडं कमी ऐकू येत असेल, त्यामुळे स्वामीजींच्या माईक जवळ अथवा स्पीकर जिथे असेल त्याजवळ बसून त्या प्रवचन ऐकत। प्रवचन ऐकताना स्वामीजींच्या ओठांच्या हालचाली त्या लक्षपूर्वक पाहत आणि जोडीला जे त्यांना थोडंफार ऐकू येईल त्यावरून त्या प्रवचनाचा आनंद घेत असत। स्वामीजींच्या निरूपणांची, त्यांच्या अहेतुक प्रेमभावाची, त्यांच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाची त्या भगिनीवर एक प्रकारे मोहिनी पडली होती। सुरुवातीला त्यांचे पती त्यांना स्कूटरवरून सोडणे आणण्यास येत असत। पुढे काही महिन्यानंतर तेही श्रवणाला येऊ लागले। गौरवर्ण, नाकेले, काटक शरीराचे ते गृहस्थ होते। अंगावर खादीचे कपडे असत, बरेचदा पांढरे गांधी टोपी असे, पाहता पाहता त्या जोडप्याचा स्वामीजींवर निस्सीम भाव बसला. स्वामीजींच्या लीलाचरित्रात आणि त्यानंतरही ज्या साधकांनी महत्वाची भूमिका वठवली त्यात या दाम्पत्याचा समावेश झाला. सद्भक्त सौभाग्यवती सुशीला आणि श्रीयुत कृष्ण वामन मोडक हे त्या जोडप्याचं नाव. मोडक काका आणि काकी म्हणून ते स्वामीजींच्या परिवारात सुपरिचित झाले. मोडक काका हे पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातील निवृत्त शिक्षक होते. हिंदी हा विषय वर्गात आणि खो खो हा खेळ मैदानात ते शिकवत असत आणि त्यातच त्यांनी शिक्षकी जीवन सार्थकी लावलं होतं. मोडक काकींनी राष्ट्रभाषा सभा या हिंदी भाषेसाठी वाहून घेतलेल्या संस्थेत निवृत्तीपर्यंत नोकरी केली. पदरी मुलाबाळांचा व्याप नसल्यामुळे आयुष्यभर कोणाची ना कोणाची सेवा करण्याचा जणू त्यांनी वसाच घेतला होता. पगारातून मोठ्या काटकसरीने पै पै वाचवून त्यांनी भारती निवास सोसायटीमध्ये स्वतःचा सुकृत या नावाचा एक टुंडार बंगला बांधला होता. त्या बंगल्याचा काही सदुपयोग व्हावा असेही त्यांना वाटत असे. बंगल्याभोवती त्यांनी सुंदर बगीचा तयार केला होता. नारळ आंबा चाफा असे काही वृक्ष आणि काही फुलझाडं त्यांनी लावली होती. दोघेही पती पत्नी कोकणातले असल्यामुळे अत्यंत कामसू चपळ आणि काटक असे होते. साठीनंतरही चाफ्याच्या झाडावर चढून ते लिलया फुले काढत असत. एकदा मोडक काका काकींनी त्यांच्या घरी स्वामी आणि सरलाईंची पाद्यपूजा केली. त्या दरम्यान त्या उभयतांना अशी एक तीव्र प्रेरणा झाली की आपली जागा आहे ती स्वामीजींना अर्पण करावी. त्यानुसार एक दिवस ते दोघेही स्वामीजींना माया अपार्टमेंटमधील स्वामीजींच्या निवासस्थानी भेटायला आले. त्यांनी आपला मनोदय स्वामीजींना कथन केला. स्वामीजींच्या निस्पृह स्वभावात हे बसणं शक्य नव्हतं. स्वामीजी त्यांना म्हणाले, अहो मी काय करू तुमची जागा घेऊन, मी इथे मंडळाने दिलेल्या जागेत अगदी आनंदात आहे. त्यावर मोडक काकी म्हणाल्या, स्वामी आमची वास्तू ही तुमच्या नावावर आम्ही करणार आहोत, तिथे तुम्ही राहायला या. मोडक काकींचा स्वभाव आडपडदा न ठेवता जे मनात असेल ते स्पष्ट बोलणारा होता. स्वामीजींना असा त्यांचा भाव नेहमीच आवडत असे. ते हसत म्हणाले, अहो या वयात मी आता किती मालमत्ता मिळवणार आहे, मला तुमच्या प्रेमाची पूर्ण जाणीव आहे, परंतु माझ्या नावावर तुमचं घर करणं हे तसं योग्य ठरणार नाही. मोडक काकी काही वेगळा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी आग्रह सुरूच ठेवला. स्वामीजी म्हणाले, तुमचे जे नातेवाईक असतील त्यांच्यापैकी कोणी योग्य व्यक्तीच्या नावावर ते घर करा, माझ्या नावावर केलं तर त्या मंडळींना काय वाटेल. मोडक काका उद्गारले, माझ्या किंवा त्यांच्या कोणाच्या नातेवाईकांना आम्ही हे घर देणार नाही आणि त्याही मंडळींना ते नको आहे. स्वामीजी काही वेळ विचारमग्न झाले, मग म्हणाले, माझ्या वैयक्तिक नावावर करण्याऐवजी आपण असं करूया की ते घर आपल्या मंडळाला द्या. काकी म्हणाल्या, त्यांनी काय होणार, तुम्ही येणार का आमच्या जागेत. स्वामीजी उत्साहित स्वरात उद्गारले, हो निश्चितच, मंडळाचं ध्यान मंदिर आपण बांधू, मी तिथे आलोच आहे असं समजा. मोडक काकींना स्वामीजी निश्चित काय म्हणत आहेत हे काकांनी नीट समजावून सांगितलं. स्वामीजी पुढे म्हणाले, पहा ना, आपलं माया अपार्टमेंटमधील ध्यान मंदिर सुरू करून 1.5 वर्ष झालं आणि आपल्याला ही जागा सुद्धा आता कमी पडायला लागली आहे. तसंच तुमचं या भागात जर एखादं ध्यान मंदिर झालं तर नदीच्या पलीकडे राहणारे कोथरूड चतुर्श्रृंगी वगैरे भागातल्या साधकांनाही केंद्रात येणं शक्य होईल. मोडक काका काकींच्या प्रेमळ आग्रहाला स्वामीजींनी विधायक वळण दिलं. त्यांचं मन न दुखवता उलट काम वाढवण्यासाठीच्या संधीत त्यांनी रुपांतर केलं. एवढं झाल्यावरही स्वामीजी पुन्हा त्या दोघांना उद्देशून म्हणाले, असं पहा, तुमच्या प्रेमाचा समर्पण भावाचं खरं सार्थक होऊ शकतं. नुसतं मी एकट्याने तिथे राहण्यापेक्षा आपले अनेक साधक येऊन त्या ठिकाणी साधना करतील. तुमच्या वास्तूमध्ये अनेक जीवांना आत्मदर्शनाच्या वाटेवर चालण्याची संधी मिळेल. मला तर ही माऊलींची आणि या सर्व संतांची कृपाच वाटते असे म्हणून त्यांनी माऊली आणि स्वरूपानंदांच्या प्रतिमेकडे अर्थपूर्ण दृष्टिक्षेप टाकला. पुढे म्हणाले, मला जे वाटत आहे ते मी तुम्हाला सुचवलं आहे. तुम्ही हवे असेल तर पुन्हा एकदा नीट विचार करा. तुमच्या नातातल्या मंडळींशी पुन्हा एकदा चर्चा करा. कोणाच्या मनात काही विकल्प राहू जाऊ नये. मोडक काका काकींनी प्रेमाने स्वामीजींनी प्रेमाने निरोप दिला, पण त्यांच्या नियोजनाने आता त्वरित वेग घेतला. मोडक काका काकी आपल्या निर्णयावर अडळ होते. तसं त्यांनी निसंदिग्धपणे स्वामीजींना निर्वाळा दिला. त्यानंतर स्वामीजींच्या क्षिप्रसारितेच्या स्वभावानुसार वेगाने घटनाक्रम घडून आला. त्यातील काही भाग आपण आता पुढे यथानुशक्य बघूयात. श्रीकृष्ण अर्पण असतो.
अजित ये श्री रामचंद्र कृपाळू भजू म्हणा. हरी हरी.
भयरारुण श्रीरमुकुटकुण्डलतिलक चारुदारुवन् गविभूषणम् श्रीरमुकुटकुण्डल तिलक चारुदारु अङ्गविभूषणम् आजानु भुज शरचापधर संग्रामजित खरदूषण श्रीराम चंद्र कृपालु भजु मन हरण भव भयदारुण इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम् इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम् मम हृदय कुञ्ज निवास कुरु कामादि खलदलगञ्जनम् मम हृदय कुञ्ज निवास कुरु कामादि खलदलगञ्जनम् श्रीराम चंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुण श्रीराम चंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुण श्रीराम 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 श्रीराम
तुझा ऐकल्यावर काळजीत हे मातही म्हणके कौसल्येच राम हरी हरी
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम भावड्या या भक्तासाठी देव करी का कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम एक एक तारी हाती भक्त गाई गीत एक एक धागा जोड़ी जानकीचा नाथ जानकीचा नाथ राजा घनश्याम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम दास राम नामी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूप ये पटास राजा घनश्याम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम गुप्त होई राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम हळू हळू घडी डोळे पाही तो कबीर पाही तो कबीर विणूनिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम भाबड्या भक्तासाठी देव करी काम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम
हरि हरि सद्गुरूंशी शिष्याने कसे वागावे बऱ्याच वेळेस असे वाटते की सद्गुरूंच्या आसपास सारखे असावे त्यांच्याकडे नुसते पाहत बसले तरी बरे वाटते उदाहरणार्थ ते लोकांशी कसे बोलतात ध्यानाला कसे बसतात पण असे किती वेळ बसणार असे वाटते की लोकांना वाटेल हा काय उगाच बिनकामाचा बसून राहिला आहे असे वाटते की सद्गुरू तर एखाद्या मित्रापेक्षा सुद्धा जवळचे आहेत पण मित्रासारखे त्यांच्याशी सहज बोलता येत नाही किंवा सद्गुरू तर आईपेक्षा जवळचे झालेले आहेत पण आईशी ज्या सहजतेने आपण बोलतो वागतो तसे वागता येत नाही भेटता येत नाही मनातून तर सद्गुरूंशी रिलेशन इन्फॉर्मल होत चाललेले असते पण बाह्यत फॉर्मॅलिटी ठेवावीच लागते. तसे तर परमात्म्यापेक्षाही सद्गुरू जवळचे झालेले असतात पण त्यांची स्पेस असते. सद्गुरू हे परमात्म तत्व आहे पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी व्यवहार करायला शिष्याला जास्त आवडते. शिष्याने आपली मर्यादा लिमिट कुठपर्यंत ठेवावी असा प्रश्न आहे. हा खूप चांगला प्रश्न आहे. सद्गुरूंशी शिष्याने कसे वागावे? कायम ते आपले सद्गुरू आहेत, बाकी वेगवेगळी नाती निर्माण होतील त्यांच्याबरोबर. कधी माऊलीसारखंही नातं निर्माण होईल, कधी मित्रासारखंही नातं निर्माण होईल. पण माऊलीसारखं नातं निर्माण झालं तरी ते आधी आपले सद्गुरू आहेत हे चांगलं लक्षात असावं आणि आपण त्यांचा शिष्य आहोत हे चांगलं लक्षात असावं. माऊलीशी नातं जे मुलाचं असतं त्याला बरीच अंग असतात. आई मुलावर प्रेम करते त्यालाही खूप अंग असतात. त्याच्यामध्ये अवज्ञा देखील गृहित असते. मुलांनी आईची केलेली अवज्ञा आणि आईनी तो आपला आहे असं समजून प्रेमानी आपल्या मुलाला माफ करणं, विसरून जाणं. सद्गुरूंचं आणि शिष्याचं नातं हे माऊलीसारखं नक्की असावं, माऊली आणि तिच्या लेकरासारखं. तरी देखील माऊलीचा जसा मोठ्या प्रेमाने अनुमान केला जातो बालकाकडून तसा अनुमान नको व्हायला. प्रत्येक नात्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांच्याही पलीकडे जाऊन तेच नातं सद्गुरूंबरोबर व्हावं, पण त्या ज्या मर्यादा आहेत त्यामध्ये डोकवायला नकोत असं मी म्हणेन. सद्गुरूंचं आणि शिष्याचं नातं हे स्वामी आणि दास असं देखील असावं. पण जगामध्ये मालक आणि नोकर हे जे संबंध आहे हे कधीच सुखद नसतात. तुम्ही कुठेही जा, तुमच्याकडे येणाऱ्या मोलकरिणीपासून ते अन्य तुमचे जे कोणी तुम्ही काम करण्यासाठी नेमलेले लोक असतात, तर त्या सगळ्या संबंधामध्ये किंवा तुम्ही कधी कधी नोकरी करत असता आणि तुमचे कोणीतरी मालक असतात, असे दोन्ही निदान आपल्या देशात तरी एका बाजूला आपल्याकडे कामाकरता फौज असते, ते आपले नोकर असतात, सेवक असतात, आणि आपण कोणाचे तरी सेवक असतो, कोणाचे तरी नोकर असतो. युरोपियन किंवा अमेरिकन संस्कृतीमध्ये फक्त नोकरी करणं एवढं असतं पण त्याच्या घरी कोणी नोकरीला येणं हा प्रकार नसेल. आपल्याकडे दोन्ही गोष्टी असतात. पण दास आणि धनी हे संबंध खास सुखद नसतात, कधीच सुखद नसतात. जो नोकर असतो तो कायम वखवखलेला असतो म्हणा किंवा आपल्या मालकाला समजत नाहीये अशा विचाराचा असतो, किंवा त्याचा हवा तितका स्वार्थ मालकाकडून त्याला काढता येत नाही. मालक जर फार चतुर धूर्त असेल म्हणून असमाधानी असतो. त्याला सारखं कामाला लावलेलं आवडत नाही. 8 तास तर काय करतोस, हे झालं आता ते करते झाल्यावर इतकं मागं लागलेलं नोकराला कधीही आवडत नाही. म्हणून हे सगळं म्हणायला खूप चांगलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा असं म्हणतात. हा खरा खरा भाव किती अवघड आहे तुम्ही कल्पना करू शकाल. जवळ बोलवलं तर यायचं आणि हार म्हटलं तर निघून जायचं असं आवडेल तुम्हाला कोणाला. मी स्वामीजींकडे असं पाहिलंय की एखादा शब्द किंवा एखादी कृती स्वामीजींची जर आवडली नाही एखाद्या व्यक्तीला तर कायमची गाठ बसलेली आहे असे लोक पाहिलेले आहेत कायमची. म्हणून धनी आणि चाकर जर व्हायचं असेल तर असा चाकर व्हायचा की जसा हनुमंत असेल, असा चाकर व्हायचं की जसे अंबुराव महाराज आणि उमदीकर महाराज हैदराबादला इनामदारांच्या घरी उमदीकर महाराज गेले तेव्हा उमदीकर महाराज घोड्यावरून गेले आणि अंबुराव महाराज घोड्यावर चालत जवळपास अर्धवट पळत असे गेले. सबंध काळ अंबुराव महाराज त्यांना बसायलाही मिळालं नाही, ते थोडेसे पळत चालत असेच उमदीकर महाराजांबरोबर गेले. तिथं गेल्याबरोबर जेवायची वेळ झालेली होती, भूक लागलेली होती. उमदीकर महाराज म्हणाले की अंबुराया मी घोड्यावर बसल्या बसल्या माझा रोजचा नेम केला, तू आधी 3 तासाचा नेम कर आणि मग जेव बघू. ते जी महाराज म्हणाले बर म्हणाले आणि पहिला नेम केला. 3 कडकडून भूक लागलेली आणि तरुण वय होतं. सद्गुरू परीक्षा तर स्वामीजी परीक्षा घेताना मी कधी पाहिलं नाही, या अशाच्या परीक्षा ऐकल्या, पण छोट्या छोट्या गोष्टींनी शिष्य डिस्टर्ब झालेले मी पाहिलेले आहेत. तर चाकर आणि मालक धनी हा जर संबंध असेल तर आपण ठरवायला पाहिजे की आपण कशा प्रकारचं चाकर व्हायचं आहे. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही समर्थ म्हणतात, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. वेळ आली की निष्ठेची परीक्षा होते. बोलताना सगळे बोलतील, म्हणून माऊली आणि अपत्य, धनी आणि चाकर तसं बंधू हेही एक चांगलं नातं आहे सद्गुरूंशी प्रस्थापित आपल्या मनाने करायला. पण ते सद्गुरू आहेत हा भाव कायम ठेवून करता आलं तरच करण्यासारखं आहे. पहिले ते सद्गुरू आहेत, त्यांच्यामुळे माझं कल्याण होणार आहे, आणि मग बंधू आहे, सखा आहे. सखा देखील फार सुंदर नातं आहे. मला असं वाटतं की मी माऊली आणि अपत्य हे नातं अनुभवलेलं आहे स्वामीजींच्या पशी. कधी कधी बंधू हे नातं देखील अनुभवलेलं आहे, कधी कधी दास हे नातं देखील अनुभवलेलं आहे, कधी कधी सखा हे नातं देखील अनुभवलेलं आहे. अगदी क्वचित क्वचित, कधीतरी कधीतरी. एकाच भावात कायम मी तर राहिलो नाही, पण ते माझ्याशी ज्या प्रकारे सलगी करत होते त्यावरून माझ्या असं लक्षात येतं, जसं स्वामीजींनाही स्वरूपानंदांच्या बरोबर या नात्याचा काही एक परिचय झाला. नासा करंदीकरांनी लिहिलेला एक लेख होता, 2 महापुरुषांची भेट, त्यावेळेला स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेले तर सखा जसा असावा तसे स्वामीजी त्या भेटीत त्यांच्याशी वागले. पण आपण शिष्य आहोत आणि हे सद्गुरू आहेत हा भाव न सोडता ही सख्य भक्ती झाली. त्यांनी सगळा लेख वाचून घेतला, गोळवलकर गुरुजी आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या भेटीचा प्रसंग त्यांनी 2 महापुरुषांची भेट म्हणून लिहिलेला होता. सगळा लेख वाचून झाल्यावर ते बाळासाहेबांना म्हणाले की कसा वाटतोय लेख, आता हे सख्यासारखं झालं की नाही. लेख चांगला साधलाय पण वाक्य थोडी मोठी वाटतायत असं स्वामीजी म्हणाले. जेव्हा ते असं नातं प्रस्थापित करू इच्छितील तेव्हा नाही आता तुम्हीच बघा मला काही मला काही कळत नाही असंही करू नये. जेव्हा त्यांना तुमच्या बुद्धीचा उपयोग करून घ्यायचा आहे ते म्हणतात की कसं झालं तेव्हा तुम्ही सांगणं गरजेचं आहे. स्वामीजी म्हणाले की असं असं वाटतंय की ही वाक्य मोठी आहेत. मग म्हणाले तुम्ही वाक्य लहान करून घेऊन या दुपारी. मग तो लेख वाक्य छोटी छोटी करून सुटसुटीत करून परत दिला. तो वाचत असताना स्वामीजी म्हणाले की पूजनीय गोळवलकर गुरुजींचा जन्म एक सालचा होता 1901 आणि स्वरूपानंदांचा जन्म 3 सालचा होता. असं एक वाक्य त्याच्यामध्ये होतं की पूजनीय गोळवलकर गुरुजींचा जन्म काय जी तारीख असेल ती 1 आणि स्वरूपानंदांचा जन्म नाही गोळवलकर गुरुजींचा जन्म नंतरचा होता स्वरूपानंदांच्या नंतरचा होता यांचा एक हा गोळवलकर आणि गुरुजींचा 6. तर स्वरूपानंद म्हणाले की असं वाक्य असावं का असं विचारलं तर ते म्हणतात की मी क्षणभर गोंधळून गेलो. जन्मतारखा तर दिलेल्या आहेत पण लगेच माझ्या असं लक्षात आलं की आपण वयाने देखील गुरुजींपेक्षा मोठे आहोत असं या लेखात दिसू नये अशी स्वरूपानंदांची इच्छा दिसून आली. तर हे समजण्यासाठी एका बुद्धीचीही गरज आहे. त्याच्यावर ते असं म्हणाले बाळासाहेब असं म्हणाले की आपण म्हणता ते बरोबर आहे आपला आपण वयानेही गुरुजींपेक्षा मोठे आहोत असं या लेखात प्रतीत व्हायला नको असं आपल्याला वाटतं पण आता जे आहे त्याला इलाज नाही. हा सखा म्हणून जसं सांगेल कोणी तसं सांगितलेलं आहे नाहीतर हे असावं का बरं आहे स्वामी तुमची इच्छा काढून टाकू असं म्हणजे एका तारतम्याने आणि नीट बुद्धी वापरूनच त्यावेळेला सख्याची जशी अपेक्षा असते तसं वागणंच गरजेचं आहे. त्यामुळं ही जी नाती आहेत ही नाती सद्गुरूंशी असलेलं जे नातं आहे ते मी तुम्हाला निश्चित असं सांगतो की एका कोणत्या तरी भूमिकेमध्ये तुम्ही कायम राहाल असं होत नाही. कालांतराने त्यांचा खूप विश्वास जेव्हा बसतो तेव्हा अगदी सख्यासारखे ते वागू शकतात. तुम्ही मात्र कायम शिष्यासारखं वागणं गरजेचं आहे. मात्र त्यांची जशी अपेक्षा असेल त्यावेळेला त्याची पूर्ती करणं हे मात्र आपलं काम राहतं. सद्गुरूंशी शिष्याने कसे वागावे कायम हे आपले उद्धारकर्ते आहेत यांच्या दर्शनाने स्पर्शनाने आपलं कल्याण होणार आहे असाच भाव असावा. अरे मी गजर झाला की तो बंद करून बोलायला शिकलोय. एक 2-3 मिनिटं शांत डोळे मिटून बसू आपण. हरे 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 स्वामी जी नारायण। त्यांच्याकडे नुसतं पाहत बसलं तरी बरं वाटतं असं ते म्हणतात, त्यांच्या कायम आसपास असावं असं वाटतं, पण असं किती वेळ बसणार? असे वाटते की लोकांना वाटेल हा काय उगाच बिनकामाचा बसून राहिलाय। असे वाटते सद्गुरू तर एखाद्या मित्रापेक्षा सुद्धा जवळचे आहेत, पण मित्रासारखे त्यांच्याशी सहज बोलता येत नाही। किंवा आईपेक्षा जवळचे झालेले आहेत, पण आईशी ज्या सहजतेने आपण बोलतो वागतो तसे वागता येत नाही, भेटता येत नाही। मनातून तर सद्गुरूंशी रिलेशन इन्फॉर्मल होत चाललेले असते, पण बाह्यतः फॉर्मॅलिटी ठेवावीच लागते। तसे तर परमात्म्यापेक्षा ही सद्गुरू जवळचे झालेले असतात, पण सद्गुरूंना पण त्यांची स्पेस असते। सद्गुरू हे परमात्म तत्व आहे, पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी व्यवहार करायला शिष्याला जास्त आवडते। शिष्यांनी आपली मर्यादा कुठपर्यंत ठेवावी? मी या प्रश्नाचा खूप विचार केला। सद्गुरूंचं देहानी सहवास त्यांचा मिळणं हे भाग्य आहे, याच्यामध्ये काही शंका नाही। आणि सगळ्यांना हे भाग्य मिळतं असं नाही, हेही तितकंच खरं आहे। खूप सहवास मिळणं याच्याबद्दल मी म्हणतोय। मला स्वामीजींचा खूप सहवास मिळाला। 1976 सालापासून ते 1996 सालापर्यंत 20 वर्ष खूप सहवास मिळाला। मला असं वाटतं की हे एक प्रकारचं भाग्यच आहे जे तुम्हालाही सगळ्यांना मिळतं आहे। त्यांच्याकडे शेकडो हजारो लोक आले, त्यांचे अनुग्रही 3000 पुढे आहेत, तरी देखील सगळ्यांना त्यांचा अतिशय निकट सहवास मिळाला असं होऊ शकलं नाही, तसं कधी होत नाही। हे मला असं वाटतं की पूर्व पुण्य असावं, पूर्व पुण्यानी कमी अधिक, पण त्याच्यातही मग मी खोल विचार करायला लागलो। एक तर मला खूप सहवास मिळत होता आणि माझ्यासारखा अनेकांना मिळत होता, आणि कित्येकांना मिळत नसलेला मी पाहत होतो। मी माझ्यापुरतं असं ठरवलं की या सहवासामध्ये त्यांचा खरा महत्वाचा सहवास म्हणजे अनुग्रहाच्या वेळचा जो आपल्याला मिळाला। तो पालखीसारख्या प्रसंगांमध्ये ते आपल्याबरोबर असायचे, तो खूप महत्वाचा, खरा महत्वाचा सहवास। त्यांच्याकडे श्रवणाला जायचो आणि रोज ते निरूपण करत असत। तर श्रवणाच्या वेळेला त्यांचा आणि आपला जो सहवास असतो तो बाकीच्या सगळ्या लोकांना विसरून अनुभवायचा असं मी ठरवलं। मी असं समजणार नाही की या हॉलमध्ये 200 लोक बसलेले आहेत, मी एकटा बसलेलो आहे आणि माझ्याकरता ते बोलतायत, असा भाव पक्का करायचा प्रयत्न करत गेलो। पाद्यपूजांना कधी कधी जायचा प्रसंगाला, किंवा मला देखील पाद्यपूजा त्यांची करायला मिळाली 2-3, तो खूप महत्वाचा सहवास असं मी ठरवलं। मला खूप सहवास मिळत असताना देखील बाकीच्या सहवासाच्या तुलनेनी या सहवासाला आपण महत्व द्यायचं असं मी ठरवलं, कारण बाकीच्या वेळेला ते अगदी तुमच्या आमच्यासारखे असत, खेळकर असत। उलट त्यांच्या जवळचं वातावरण अत्यंत प्रफुल्लित करणार असे. प्रत्येक वेळेला ते परमार्थ बोलत असतील असं नाही, त्यावेळेला त्यांच्या सहज सहवासात सुख असे. जसा स्वर्गीय आनंद असतो तसा आनंद असे. तरी देखील मी असं ठरवलं, आपल्याला मिळतो आहे तर तो भाग्याने मिळतो आहे, तो घ्यायचा. पण आपण चातकासारखी वाट पाहायची ते श्रवणाच्या वेळेला जो त्यांचा सहवास मिळेल त्याची, तो खरा सहवास आहे. कारण इतर वेळेला स्वामीजी एका समुदायामध्ये कोणाची तरी सहज चेष्टा करत आहेत, सगळ्यांनाच बरं वाटतंय, आपल्यालाही बरं वाटतंय, हे बरं वाटणं आहे ते मनाच्या पातळीवर असू शकतं. माझ्या असं लक्षात आलं की हे जे प्रसंग मी सांगतो या प्रसंगामध्ये आपण आत्मबुद्धीवर राहण्याचा प्रयत्न करतो, म्हणून तो सहवास महत्वाचा. ते श्रवण करत असतात, श्रवणाच्या वेळेला उत्तम ध्यान लागायचं. ध्यानाला बसण्याचा विशेष मानस नसताना देखील सहज ध्यान लागायचं, त्यांच्या शब्दांमुळे लागायचं. नेमका प्रतिपाद्य विषय असा ते सांगत असत की त्यामुळे डोळे आपोआप मिटले जात, ध्यानात जात असू. त्यांचा सहवास, पण ज्या ज्या सहवासाच्या वेळेला आपली अंतरतयारी असेल तो जास्त महत्वाचा असं मी ठरवलं, असं मला वाटायला लागलं. इतर वेळेला मी त्यांच्याबरोबर प्रवास देखील केला, त्यांच्या गाडीत बसून देखील जाण्याचा मला एक दोन तीन वेळेला योग आला. आनंद यात्रांमध्ये देखील त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला. पण ज्या वेळेला ते ज्या भूमिकेवर नेहमी आहेत आपण त्या भूमिकेवर कधी जातो, तर मला असं वाटलं सत्संगाच्या वेळेला, श्रवणाच्या वेळेला, पाद्यपूजा वगैरे असतील त्यावेळेला, किंवा विशेष कार्यक्रम असतील, पाडवा, दसरा, पालखीसारखे कार्यक्रम, किंवा त्यांनी विशेष करून बोलवलेलं आहे आणि आनंतरावांना भेटायला जायचं आहे, अशा वेळेला त्यांच्याबरोबर जाणं. आणि एकदा मला ते बँकेत घेऊन गेले, जनता बँकेपाशी सोड म्हणाले. या सहवासात अंतर आहे, आपण आत्मभावावर नसतो. त्यांचा सहवास तोच असला तरी आपण आत्मभावावर राहण्याची शक्यता कमी असते. स्वामीजींना आमरस पुरी आवडत असे म्हणून आमरस पुरी खाण्यासाठी म्हणून दरवर्षी आपल्या वीणाकडे, जयूकडे त्यांना बोलवत असत, तर दोन तीन वेळेला मलाही त्यांच्याबरोबर जायला मिळालं. त्याच्या आधी ते थोडंसं बोलले, नाम सांगितलं, तेव्हा आत्मभाव राहता आलं. पण आमरस पुरी खातानाचा सहवास हा काय सहवास आहे? तुम्ही कल्पना करू शकता, त्यांच्या बरोबर राहायला मिळालं, पण आपण तर चापतो चालले. तर याच्यातला महत्वाचा सहवास कोणता हे आपल्याला कळलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन. याचं कारण, जेव्हा जेव्हा आपण प्रकृतीवर असतो किंवा देहबुद्धीवर असतो, तेव्हा ते भले आत्मबुद्धीमध्ये आहेत, पण त्याचा मला उपयोग काय होतो? त्यांच्या सहवासात मी जर आत्मबुद्धीवर येईन आणि ते जेव्हा परमार्थाचं निरूपण करत असतील तेव्हा ती शक्यता आहे. म्हणून मी कधी कधी केंद्राच्या कामासाठी त्यांनी बोलवलेलं असेल तर ते प्रसंग देखील याच्यातून वजा करीन. कारण ते युक्तीच्या खुणा सांगत असत. एक संस्था चालवायची झाली तर काय नाही लागत, अनेक अंगांनी विचार करायला लागतो, तर ते तो शिकवत असत. पण आत्मबुद्धी आपण राखणं त्यावेळेला कठीण असतं. आणि दुसरं म्हणजे, आपली जशी एक प्रकृती असते तशी त्यांचीही एक प्रकृती असते. जेव्हा हास्य, विनोद, गप्पा, मतप्रदर्शन त्याच्यात आपली पक्की झालेली मतं कदाचित त्यांचं त्याच्यापेक्षा वेगळं आलेलं मत यावेळेला अवघड होतं. अगदी मी त्यांच्याकडं स्वामीजींकडे गेलो त्या वर्षीचा प्रसंग आहे, अनुग्रही झालेला नव्हता, पण अगदी नित्य नेमानी त्यांच्याकडं मी दुकानात जात असे. कॅनरा बँकेच्या शेजारी त्यांचं दुकान होतं पेरुगेटापाशी, आणि बाजूच्याच चौकामध्ये शिवजयंती होती तर शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा, मांडव आणि रेकॉर्ड्स चाललेल्या होत्या. तर स्वामीजी चुकचुकले. स्वामीजी असं म्हणाले की शिवजयंतीचा आणि या रेकॉर्ड्सचा संबंध काय. यांना धांगड धिंगा हवा असतो असं म्हणाले. तर ते शिवजयंती मलाही समजलं नाही, ते शिवजयंती उत्सवाविरुद्ध बोलत नव्हते, ते चाललेल्या प्रसंगाविरुद्ध बोलत होते. पण मी एका वेगळ्याच विचारात होतो. ते असं म्हणत असताना मी त्यांना असं म्हटलो, त्यांना आम्ही तेव्हा बाळासाहेब म्हणायचो. मी म्हटलं, बाळासाहेब असं बघा तुम्ही. मी त्यांना म्हटलं, बाळासाहेब तुम्ही असं बघा की या लोकांनी जर शिवजयंती निमित्त रेकॉर्ड लावल्या नसत्या तर तुम्हा आम्हाला शिवजयंती आली आणि गेली हे समजलंही नसतं. या लोकांचे हे उपकार आपण का न मानावेत असं मी त्यांना म्हटलं. त्यांनी माझ्याकडे असं रोखून पाहिलं आणि विषय बदलला. सद्गुरू काय करणार, तुम्ही जर कोणत्या पातळीवर जाऊन त्यांच्यासमोर काहीतरी आर्ग्युमेंट जर करायला लागलात ते काय करतील. तेव्हा मी अनुग्रह घेतलेला नव्हता, लहान होतो, 19 वर्षांचा होतो. मी असं म्हणत होतो की या लोकांची ही मोठीच गोष्ट आहे की त्यामुळे निदान आपल्याला कळतंय आपण महाराष्ट्र भूमीत आहोत असं मी त्यांना म्हणतोय. आपल्या प्रकृतीवर आणि आपल्या विचारांचा माझ्या मनावर जो पगडा होता, शिवाजी महाराजांचे अवतार, मग ते कुठं नाही म्हणत होते. ते ज्या पद्धतीने चाललेलं होतं ते त्यांना मान्य नव्हतं. पण मी त्यांना असं म्हणत होतो की तुम्ही आणि आम्ही हे उदासीन आहोत. बघा आपण कुठं काय साजरं करतो, मग हे निदान साजरं तरी करतायत, काय बोलणार. अशा संतांच्या सहवासाचा काय फायदा, संतांच्या विरुद्ध तुम्ही जेव्हा काहीतरी आर्ग्युमेंट करताय त्यांनाच पटवून सांगताय. म्हणून माझ्या असं लक्षात यायला लागलं की मी चपापलो जेव्हा त्यांनी विषय बदलला, कारण माझं त्यांच्यावर प्रेम बसलेलं होतं, आदर होता. आणि माझा एक स्वभाव आहे, एखादं जर पटलं नाही तर किंवा तसं जर वाटलं तर आर्ग्यू करायचं असा एक माझा स्वभाव आहे. तो एकांतातही आहे आणि 2-4 हजार लोकांसमोर देखील मी कचरत नाही त्या कारणाकरता. पण तरी देखील मला हे म्हणायचंय की ते सद्गुरू आहेत आणि आपण शिष्य आहोत या भूमिकेवर पक्क राहून आणि मर्यादेने जर चाललं तरच योग्य आहे. परत माझ्या जीवनात अशी गोष्ट घडली नाही. तेव्हा मला ते अनुग्रह देतात हेही माहीत नव्हतं, इतका प्राथमिक काळ होता. मला स्वामीजींच्या किंवा सद्गुरूंच्या, आता या प्रश्नामुळे पण स्वामीजींच्या सहवासात जे लक्षात आलं, मी सुरुवातीपासून जे लक्षात घ्यायला लागलो, रोज रोज जाऊन जसे स्वामीजी दिसायचे तसे तिथं आलेली मंडळी दिसायची. साहजिक आहे की नाही, रोज आलेले लोक एकमेकांना आपण पाहतो. त्याच्यावरून यांचा सहवास आपल्याला कशा रीतीने करायचा नाहीये हे मला सतत समजत गेलं. मी काही मंडळी महत्वाकांक्षेने प्रेरित झालेली पाहिली अगदी सुरुवातीपासून. जसं स्वामीजींचा उत्तराधिकारी आपला मुलगाच आहे अशा भावनेने सुषमाताई बोलत असत अगदी तेव्हा, ही 76 सालची गोष्ट सांगतोय. नंतर तो येईनासच झाला. तर असं नसावं हे समजायला सुरुवात झाली. स्वामीजींवर प्रेमामुळं त्या प्रेमाचा हक्क निर्माण झालेली मंडळी मी पाहिली, त्या प्रेमाच्या हक्काचा अतिरेक करणारी मंडळी तिथं दिसायला सुरुवात झाली. तसं दुकानात केवळ जात होतो, अनुग्रह झाल्यावर मी प्रवचनाला जायला लागलो. सुमारे 1-10 महिन्यानंतर तसं त्यांना गृहित धरणारी मंडळी आहेत असं लक्षात यायला लागलं. तिथे येणारी मंडळी त्यांचे रुसवे फुगवे होतात असं लक्षात यायला लागलं. त्याचा स्वामीजींना व्याप होतो आहे हे समजायला लागलं. एका बाजूनी तर ही परमार्थ करणारी, टोकानी परमार्थ करणारी व्यक्ती आहे, पण किरकोळ कारणाकरता रुसते, फुगून बसते असं त्यांना दिसायचं. आणि ते परोपरीनी समजून सांगत असत. जसं सद्गुरूंना तुम्ही अर्जव करायला लावताय असं आपल्याबाबत कधी घडता कामा नाहीये. म्हणून कसं नसावं त्यांच्या संगतीमध्ये हे समजायला सुरुवात झाली. कसा असावा हे अर्थात त्याच्यातून समजायला लागलं. त्या व्यक्तींबद्दल कुठलाही ग्रह करून घ्यायचा नाही, किलमिश ठेवायचं नाहीतर अजून एक चूक आपण करतो की ही व्यक्ती अशी ती तशी असं करतो. त्या सगळ्यांशी बंधुभाव ठेवून त्याच्यावर जास्त विचार करायचं कारण नाही, पण आपण असं करायचं नाही एवढं तरी निदान कळलं. स्वामीजींनी ज्यांना खूप जवळ केलं, अगदी घरात देखील ज्यांना स्वामीजींचा खूप वावर होता, अशा लोकांचं बाह्य जीवन जवळून पाहायला मिळालं. त्यांच्या जीवनात कधी कधी क्वचित चांगलेच होते सगळे, पण वेगवेगळे भाव निर्माण व्हायचे. त्याच्यामध्ये मुख्यतः अहंकाराचा भाव खूप असायचा की आपल्याला त्यांचं सगळं समजतं असं काही लोकांना भाव निर्माण झाला. त्यांच्याकडे जे बोलणं चालणं होतं ते बाहेर प्रगट करायचं नाही हा विवेक नसणारी मंडळी मी पाहिली. त्यांनी म्हटलं की स्वामीजी किंवा सद्गुरू देखील एक व्यक्ती आहेत, त्यांना एक स्पेस द्यायला पाहिजे. ती स्पेस त्यांच्या सहवासात ज्यांनी भरून काढली ते आज चाललेल्या गोष्टी बाहेर बोलत असत की जे स्वामीजींना अपेक्षित नसे. मी जर काही सहज उद्गार काढले तर स्वामीजींचं असं मत आहे म्हणून एकानी तिसऱ्याला जाऊन सांगणं ही गंभीर घटना आहे, गंभीर बाब आहे, ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. त्यामुळं कसं नसावं हे कळलं. नसावं याचा अर्थ आपण कधी काही करू नये असं कळलं. मला दोन भगिनी कित्येक वर्षांनी येऊन भेटल्या, म्हणाल्या की आपण दुकानात जात असो किती वेळेला ते समजवून सांगत होते, मी रडत असे. मला असं वाटायचं की त्यावेळेला उपस्थित असणारे त्याच्यापैकी कोणी कोणीतरी माल बाहेर गेले की काय झालं ग तुला, का तू रडत होतीस, अगदी प्रेमाने विचारायचे, पण मला ते टोचायचं कारण मी स्वामीजींपाशी रडत होते. तुम्ही तिथे उपस्थित होतात हा अपघात होता, ते लक्षात घ्यायचं तुम्हाला कारण नव्हतं, पण एक तू असा होतास की तू मला कधीच असं विचारलं नाहीस. कारण आपण तिथे असणं हा अपघात असतो. आपण त्या व्यक्तीला जाऊन परत विचारणं आणि समजावून सांगणं काय झालं तर म्हणून तू रडत होतीस असं होता कामा नाहीये. म्हणून संतांचा सहवास जो आहे त्या सहवासामध्ये जे जसं सहज आकाराला येईल तसा तो सहवास असावा. आपण चांगलं आणि वाईट, बरे आणि वाईट असे कोणावरही शिक्के मारू नयेत आणि तिथं घडणाऱ्या घटनांपासून आपण शिकत जावं, आपल्याला समजत जावं की आपण कसं वागायला पाहिजे. जेव्हा आपल्याला दुसऱ्याची चूक चूक म्हणून समजते तेव्हा आपण कसं असायला पाहिजे एवढं कळलं म्हणजे झालं, आता त्याला सुधारायला कुठं जाणार ते स्वामीजी बघून घेतील. मला असं वाटतं आत्ताच्या रविवारी प्रवचनाला तुम्ही येता जवळपास 500 लोक, 450 ते 500 मंडळी इथं येतात, त्यांनाही माझा निकटचाच सहवास मिळतो. गुरुवारी तुम्ही येता, रविवारचेही काही रिपीट असतात, त्यांनाही निकटचाच सहवास मिळतो. प्रवचनाच्या तिथं अन्य केंद्रात निकटचा सहवास मिळतो आणि याच्या व्यतिरिक्त जर कधी काळी त्यांचा वैयक्तिक सहवास झाला तर तो बोनस समजावा. पण तो ते खास करून उपदेश करतात तेव्हा आपणही आत्मभावावर असतो. तसा जर इतर वेळेचा सहवास नसेल तर केवळ देह मनाला सुख असतं, बाकी त्याच्यात काही नसतं. तेही महत्वाचंच असतं, कारण कोणाचा सहवास इतका सुखद नसतो. असं असल्यामुळे तोही आपण घ्यावा. आणि अशा वेळेस जर तुम्हाला सावध राहता आलं तर काय, जसा सुवर्णाला सुगंध असावा तसं होईल ना, की याही वेळेला तुम्ही त्यांच्या सहवासात आहात आणि त्यांच्या चालण्या बोलण्यातून शिकता आहात. पण त्यांच्या चालण्या बोलण्यातून तुमच्या मनात क्वेश्चन मार्क निर्माण होत आहेत, हा सहवास हा किती महत्वाचा सहवास आहे? नाही, हा एक प्रकारे तुमच्या निष्ठेला देखील कदाचित तडा जाऊ शकेल असा सहवास आहे. त्यामुळे जो सहवास आहे तो कमी अधिक प्रत्येकाला मिळणार, कोणीही कोणापेक्षा तुलना करू नये. रोज इथं ध्यानाला येणारी मंडळी आहेत, मी इथं येऊन बसतो, त्यांना जास्त मिळतो. आता त्याच्यापेक्षाही जास्त मिळतो मधुराताईंना. पण त्यावेळेला त्या ज्या ज्या वेळेला आत्मभावावर राहण्याचा प्रयत्न करतील त्या सहवासाला अर्थ आहे असं मी सांगतो. बाकीचा सहवास हा संसार निर्माण करणारी गोष्ट आहे. माझ्या मुलांना माझा मिळणारा सहवास हा संसाराला सहवास आहे. आणि हा गिरीश सारखा मुलगा आहे तो आता इथं बसलेला आहे, त्याला मिळणारा सहवास हा परमार्थाकरता तो आत्मबुद्धीवर राहून सत्संग ऐकतो आहे. माझी मुलंही जशी जेव्हा ते आत्मबुद्धीवर राहून तसं करतील तेव्हाच त्या सहवासाला अर्थ आहे. एरवी त्या सहवासाला तसा अर्थ कमी आहे असं मी तुम्हाला सांगतो. अर्थ नाही असं नाही, पण कमी आहे, कारण त्या सहवासामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. असा या संत सहवासाचा एकूण विचार मी हा प्रश्न घेतला आला तर मला फार बरं वाटलं हा प्रश्न आल्यावर, कारण माझ्याही किती काळच्या चिंतनाचा हा विषय होता. आणि शांत बसून साक्षीत्वाने किंवा निरीक्षण करून एखादी व्यक्ती आहे तर असं नसावं असं कळावं आणि काही काळात त्या व्यक्तीची पंचाईत व्हावी असं डोळ्यासमोरही घडलं, त्यामुळं त्याचे आडाखेही बांधता आले. असा सावध सहवास हा खूप महत्वाचा, आणि तो सहवास आपण त्याला जास्त किंमत देऊ. त्याच्यामध्ये आपण आत्मभावावर असतानाच कधी कधी ते बंधूसारखं वागतील, कधी कधी मातेसारखं वागतील, कधी कधी धन्यासारखं वागतील. ते सगळं स्वीकारावं, शिष्यभावाने स्वीकारावं अशी मजा आहे. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्री राम काही निवेदन आहेत आज।